शांती। आज आहे 17/12/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही बाबांकडे आले आहात आपले सौभाग्य बनविण्यासाठी। परम सौभाग्य त्या मुलांचे आहे ज्यांचे ईश्वर सर्व काही स्वीकार करतात। प्रश्न आहे, मुलांच्या कोणत्या एका चुकीमुळे माया खूप बलवान बनते? उत्तर आहे, मुले भोजनाच्या वेळी बाबांना विसरून जातात। बाबांना खाऊ न घातल्यामुळे भोजन माया खाऊन टाकते, ज्यामुळे ती बलवान बनते, मग मुलांनाच हैराण करते। ही छोटीशी चूक मायेसमोर मुलांना पराभूत करते, म्हणून बाबांची आज्ञा आहे, मुलांनो आठवणीमध्ये खा, पक्का प्रण करा तुम्ही से खाऊ, जेव्हा आठवण कराल तेव्हा ते संतुष्ट होतील। गीत आहे, आज नहीं तो कल, बिखरेंगे यह बादल, ओम शांती। मुले समजतात की आता आपले दुर्दैवाचे दिवस बदलून आता कायमसाठी सौभाग्याचे दिवस येत आहेत। नंबरवार पुरुषार्थानुसार भाग्य बदलतच राहते। शाळेमध्ये देखील नशीब बदलत जाते ना, अर्थात प्रगती करत पुढे जातात। तुम्ही चांगल्या रीतीने जाणता, आता ही रात्र संपणार आहे, आता नशीब बदलत आहे, ज्ञान वर्षा होत राहते। हुशार मुले समजतात खरोखर आपण दुर्दैवी पासून सौभाग्यशाली बनत आहोत, अर्थात स्वर्गाचे मालक बनत आहोत। नंबरवार पुरुषार्थानुसार आपण आपले दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलत आहोत। आता रात्रीनंतर दिवस होत आहे, हे तुम्हा मुलांच्या व्यतिरिक्त कोणालाच माहिती नाहीये। बाबा गुप्त आहेत तर त्यांच्या गोष्टी देखील गुप्त आहेत। भले मनुष्यांनी बसून सहज राजयोग सहज ज्ञानाच्या गोष्टी शास्त्रांमध्ये लिहिल्या आहेत, परंतु ज्यांनी लिहिले आहेत ते तर मरून गेले। बाकी जे काही वाचतात ते काहीच समजू शकत नाहीत, कारण अज्ञानी आहेत। किती अंतर आहे, तुम्ही देखील नंबरवार पुरुषार्थानुसार समजता। सर्वजण नेहमीच एक समान पुरुषार्थ करत नाहीत। दुर्भाग्य कशाला म्हटले जाते, सौभाग्य कशाला म्हटले जाते, हे केवळ तुम्ही ब्राह्मणच जाणता। बाकीचे तर सर्व घोर अंधारामध्ये आहेत, त्यांना समजावून सांगून जागे करायचे आहे। सौभाग्यशाली म्हटले जाते सूर्यवंशींना, ते 16 कला संपूर्ण आहेत। जे बाबा स्वर्ग रचणारे आहेत त्या बाबांद्वारे आपण स्वर्गाकरिता सौभाग्य बनवत आहोत। इंग्रजी जाणणाऱ्यांना देखील तुम्ही समजावून सांगू शकता की आम्ही हेवनली गॉडफादरद्वारे हेवनचे सौभाग्य बनवत आहोत। हेवनमध्ये अर्थात स्वर्गामध्ये आहे सुख, हेलमध्ये अर्थात नरकामध्ये आहे दुःख, गोल्डन एज अर्थात सतयुग सुख, आयरन एज अर्थात कलयुग दुःख। एकदम सोपी गोष्ट आहे, आपण सर्व पुरुषार्थ करत आहोत। इंग्रज ख्रिश्चन इत्यादी भरपूर येतील, तुम्ही बोला आम्ही आता फक्त एकाच हेवनली गॉडफादरची आठवण करतो, कारण मृत्यू समोर उभा आहे। बाबा म्हणतात तुम्हाला माझ्याजवळ यायचे आहे, जसे तीर्थस्थानावर जातात ना, बौद्धांचे आपले तीर्थस्थान आहे, ख्रिश्चनांचे आपले आहे, प्रत्येकाचे रीती रिवाज आपापले आहेत। आपली आहे बुद्धी योगाची गोष्ट, जिथून पाठ बजावण्यासाठी आलो आहोत तिथे परत जायचे आहे। ते आहेत हेवन स्थापन करणारे गॉड फादर, त्यांनी आम्हाला सांगितले आहे। आम्ही देखील तुम्हाला खरा रस्ता सांगतो, पिता गॉड फादरची आठवण करा तर अंतमती सोगती होईल। जेव्हा कोणी आजारी पडतात तर त्यांना सर्वजण जाऊन सावध करतात की राम राम म्हणा। बंगालमध्ये जेव्हा कोणी मरणासन्न होतो तर त्याला गंगेवर घेऊन जातात आणि म्हणतात हरिबोल हरिबोल, म्हणजे मग हरीकडे निघून जाशील, परंतु असे कोणी जात नाही। सतयुगामध्ये तर असे म्हणणार नाहीत की राम राम म्हणा किंवा हरिबोला, द्वापर पासून मग हा भक्ती मार्ग सुरू होतो असे नाही। सतयुगामध्ये काही भगवंताची अथवा गुरुची आठवण केली जाते, तिथे तर केवळ आपल्या आत्म्याची आठवण केली जाते। मी आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेणार, आपली बादशाही आठवते, समजतात मी आपल्या राज्यामध्ये जाऊन जन्म घेणार। आता हा पक्का निश्चय आहे, बादशाही तर मिळणारच आहे ना, बाकी कोणाची आठवण करणार अथवा दानपुण्य करणार? तिथे कोणी गरीब असतही नाही ज्याला आपण दानपुण्य करावे. भक्ती मार्गाचे रीतिरिवाज वेगळे, ज्ञान मार्गाचे रीतिरिवाज वेगळे आहेत. आता बाबांना सर्व काही देऊन 21 जन्मांचा वारसा घेतला आहे, बस मग दानपुण्य करण्याची गरजच नाही. ईश्वर पित्याला आपण सर्व काही देतो, ईश्वरच स्वीकार करतात. स्वीकार केले नाही तर मग देणार कसे? स्वीकार नाही केले तर ते देखील दुर्भाग्य. स्वीकार करावे लागते म्हणजे त्यांचा मोह नष्ट होतो. हे रहस्य देखील तुम्ही मुलेच जाणता. जर गरजच नाही तर मग स्वीकार तरी का करतील? इथे तर काही गोळा करायचे नाहीये, इथून तर मोह नष्ट करावा लागतो. बाबांनी समजावून सांगितले आहे, बाहेर कुठे जाता तर स्वतःला खूप हलके समजा. आपण बाबांची मुले आहोत, आपण आत्मा रॉकेटपेक्षाही वेगवान आहोत. असे देही अभिमानी होऊन पायी चालाल तरी देखील कधी थकणार नाही, देहाचे भान येणार नाही. जणू काही हे पाय चालतच नाहीत, आपण उडत जात आहोत. देही अभिमानी बनून तुम्ही कुठेही जा. पूर्वी तर मनुष्य तीर्थस्थान इत्यादी ठिकाणी पायी चालत जात असत. त्यावेळी मनुष्यांची बुद्धी तमोप्रधान नव्हती, खूप श्रद्धेने जात असत, थकून जात नव्हते. बाबांची आठवण केल्याने मदत तर मिळेलच ना. भले ती दगडाची मूर्ती आहे, परंतु बाबा त्यावेळी अल्प काळासाठी मनोकामना पूर्ण करतात. त्यावेळी रजोप्रधान आठवण होती, त्यामुळे देखील ताकद मिळत होती, थकायला होत नसे. आता तर सधन व्यक्ती लगेचच थकून जातात. गरीब लोक अनेक तीर्थयात्रांना जातात, श्रीमंत लोक मोठ्या थाटामाटात घोड्यावर बसून जातील, ते गरीब तर पायी चालत जातील. भावनेचे भाडे जितके गरिबांना मिळते तितके श्रीमंतांना मिळत नाही. यावेळी देखील तुम्ही जाणता, बाबा गरीब निवास आहेत. मग गोंधळून का जाता, विसरून का जाता? बाबा म्हणतात, तुम्हाला कोणतेच कष्ट घ्यायचे नाही आहेत, फक्त एका साजनची आठवण करायची आहे. तुम्ही सर्व सजणी आहात तर साजनची आठवण करावी लागेल. त्या साजनला भोग लावल्याशिवाय खायला लाज नाही वाटत? ते अर्थात बाबा साजन देखील आहेत, पिता देखील आहेत. म्हणतात, तुम्ही मला खाऊ घालणार नाही? तुम्ही तर मला खाऊ घातले पाहिजे ना. पहा, बाबा युक्त्या सांगतात. तुम्ही पिता किंवा साजन मानताना जो खाऊ घालतो त्याला तर पहिले खाऊ घातले पाहिजे. बाबा म्हणतात, मला भोग लावून माझ्या आठवणीमध्ये खा. यामध्ये खूप मेहनत आहे, बाबा वारंवार समजावून सांगतात. बाबांची जरूर आठवण करायची आहे. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा स्वतः देखील वारंवार पुरुषार्थ करत राहतात. तुम्हा कुबारींसाठी तर खूपच सोपे आहे, तुम्ही शिडी चढलेल्या नाही आहात. कन्येची तर साजन सोबत सगाई होतेच, तर अशा साजनची आठवण करत भोजन खाल्ले पाहिजे. त्यांची आपण आठवण करतो आणि ते आपल्याकडे येतात. आठवण कराल तर भासना घेतील. तर अशा प्रकारे बाबांसोबत गोष्टी केल्या पाहिजेत. तुमची ही प्रॅक्टिस होईल रात्रीचे जागल्याने. अभ्यास असेल तर मग दिवसभरामध्ये देखील आठवण राहील. भोजन करत असताना देखील आठवण केली पाहिजे. साजन सोबत तुमची सगाई झाली आहे, तुम्ही से खाऊ हा पक्का प्रण करायचा आहे. जेव्हा आठवण कराल तेव्हाच तर ते खातील ना. त्यांना तर भासनाच मिळणार आहे, कारण त्यांना काही आपले शरीर तर नाहीये. कुमारींसाठी तर खूपच सोपे आहे, यांना जास्त सवलती आहेत. शिवबाबा, आमचा सलोना साजन किती गोड आहे. अर्धा कल्प आम्ही तुमची आठवण केली आहे, आता तुम्ही येऊन भेटले आहात. आम्ही जे खातो तुम्ही देखील खा असे नाही, एकदा आठवण केली बस झाले. मग तुम्ही स्वतः खात राहाल, त्यांना खाऊ घालणे विसरून जाल. त्यांना विसरला तर त्यांना मिळणार नाही. पदार्थ तर खूप खाता, खिचडी खाल, आंबे खाल, मिठाई खाल, असे थोडेच चालेल की फक्त सुरुवातीला आठवण केली आणि खलास. मग बाकीचे पदार्थ ते कसे खातील? साजनने खाल्ले नाहीत तर मध्येच माया खाऊन टाकेल, त्यांना खाऊ देणार नाही. मी पाहतो अर्थात शुबाबा बघतात, माया खाऊन टाकते, त्यामुळे तीच बलवान बनते आणि तुम्हाला पराभूत करत राहते। बाबा सर्व युक्त्या सांगतात। बाबांची आठवण कराल तर बाबा अथवा साजन खूप संतुष्ट होईल। म्हणता, बाबा तुम्ही से बैठू, तुम्ही से खाऊ, आम्ही तुमची आठवण करून खातो। ज्ञानाद्वारे जाणतो तुम्ही तर भासनाच घ्याल। हे अर्थात ब्रह्मातंतर लोणवर घेतलेले शरीर आहे। आठवण केल्याने ते येतात। सर्व काही तुमच्या आठवणीवर अवलंबून आहे। यालाच योग म्हटले जाते। योगामध्ये मेहनत आहे। संन्यासी उदासी कधी असे म्हणणार नाहीत। तुम्हाला जर पुरुषार्थ करायचा असेल तर बाबांच्या श्रीमतावर लक्ष द्या। पुरेपूर पुरुषार्थ करा। बाबा अर्थात ब्रह्मा बाबा आपला अनुभव सांगतात। म्हणतात, जसे कर्म मी करतो तुम्ही देखील करा, तेच कर्म मी तुम्हाला शिकवतो। बाबांना तर कर्म करायचे नाहीये। सत्युगामध्ये कधी केलेल्या कर्मांचा पश्चाताप करत नाहीत। बाबा खूप सोप्या गोष्टी सांगतात। तुम्ही से बैठू, सुनू, तुम्ही से खाऊ, हे तुमचेच गायन आहे। साजनच्या रूपामध्ये किंवा पित्याच्या रूपामध्ये आठवण करा। गायले आहे ना, विचार सागर मंथन करून ज्ञानाचे पॉइंट्स काढतात। या प्रॅक्टिसने विकर्म देखील विनाश होतील, निरोगी सुद्धा व्हाल। जे पुरुषार्थ करतील त्यांचा फायदा होईल, जे करणार नाहीत त्यांचे नुकसान होईल। सारी दुनिया काही स्वर्गाची मालक बनत नाही, हा देखील हिशोब आहे। बाबा खूप चांगल्या रीतीने समजावून सांगतात। गाणे तर ऐकले, खरोखर आपण यात्रेवर जात आहोत। यात्रेवर भोजन इत्यादी तर खावेच लागते। सजनी साजन सोबत, मुले बाबांसोबत खातील। इथे देखील असेच आहे। साजनवर तुमचे जितके प्रेम असेल तितका आनंदाचा पारा चढेल। निश्चय बुद्धी विजयंती होत जाल। योग अर्थात दौडी अर्थात धाव घेणे, ही बुद्धी योगाची धाव आहे। आपण स्टुडंट आहोत, टीचर आपल्याला धावायला शिकवतात। बाबा म्हणतात, असे समजू नका की दिवसाचे फक्त कर्मच करायचे आहे। कासवाप्रमाणे कर्म करून मग आठवणीमध्ये बसा। भ्रमरी संपूर्ण दिवस भू भू करते, मग कोणी उडतात कोणी मरतात, तो तर एक दृष्टांत आहे। इथे तुम्ही भू भू करून आपसमान बनवता। त्यांच्यामधून कोणाचे तर खूप प्रेम असते, कोणी सडून जातात, कोणी अर्धवट राहून जातात, भागंती होतात आणि मग जाऊन किडे बनतात। तर हे भू भू करणे खूप सोपे आहे। मनुष्यचे देवता किए करतन लागी वार। आता आपण योग लावत आहोत, देवता बनण्याचा पुरुषार्थ करत आहोत। हेच ज्ञान गीतेमध्ये होते। ते अर्थात बाबा मनुष्यापासून देवता बनवून गेले होते। सत्युगामध्ये तर सर्व देवता होते। जरूर त्यांना संगमयुगावरच येऊन देवता बनविले असेल। तिथे काही देवता बनण्याचा योग शिकवणार नाहीत। सत्युग त्रेतामध्ये देवी देवता धर्म होता आणि कलयुग अंताला आहे आसुरी धर्म। या गोष्टी फक्त गीतेमध्येच लिहिलेल्या आहेत। मनुष्याला देवता बनविण्यामध्ये वेळ लागत नाही, कारण एम ऑब्जेक्ट सांगतात। तिथे अर्थात सत्युगामध्ये संपूर्ण दुनियेमध्ये एकच धर्म असेल। दुनिया तर सर्वच असणार ना, असे नाही चीन युरोप नसेल। सर्व देश असतील परंतु तिथे मनुष्य नसतील, केवळ देवता धर्मावालेच असतील, बाकी कोणत्याही धर्माचे नसतात। आता आहे कलयुग, आपण भगवंताद्वारे मनुष्यापासून देवता बनत आहोत। बाबा म्हणतात, तुम्ही 21 जन्म नेहमी सुखी बनाल, यामध्ये त्रासाची काही गोष्टच नाही। भक्ती मार्गामध्ये भगवंताकडे जाण्यासाठी किती मेहनत केली आहे। म्हणतात, पार निर्वाण गेला असे कधी म्हणणार नाहीत की भगवंताकडे गेला, म्हणतील स्वर्गात गेला। एक गेल्याने काही स्वर्ग तर बनणार नाही, सर्वांना जायचे आहे। गीतेमध्ये लिहिलेले आहे, भगवान काळांचेही काळ आहेत, मच्छरांप्रमाणे सर्वांना परत घेऊन जातात। बुद्धी देखील म्हणते, चक्र रिपीट होणार आहे। तर जरूर सर्वप्रथम सत्युगी देवी देवता धर्म रिपीट होईल। त्यानंतर मग इतर धर्म रिपीट होतील. बाबा किती सोपे करून सांगतात, मन मना भव. बस 5000 वर्षांपूर्वी देखील गीतेच्या भगवंताने म्हटले होते, लाडक्या मुलांनो, हे जर श्रीकृष्ण म्हणेल तर बाकीच्या धर्माचे कोणी ऐकू शकणार नाहीत. भगवान म्हणतील तर सर्वांना वाटेल गॉड फादर हेवन स्थापन करतात, ज्यामध्ये आपण जाऊन मग चक्रवर्ती राजा बनणार. यामध्ये खर्च इत्यादीचा काही प्रश्नच नाही, फक्त सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणायचे आहे. तुम्हा मुलांना विचारसागर मंथन करायचे आहे. कर्म करत असताना रात्रंदिवस असा पुरुषार्थ करत रहा. विचारसागर मंथन करत नसाल किंवा बाबांची आठवण करत नसाल, फक्त कर्मच करत राहाल, तर मग रात्रीचे देखील तेच विचार चालू राहतील. घर बनविणाऱ्याला घराचाच विचार चालत राहील. भले विचारसागर मंथन करण्याची जबाबदारी यांच्यावर अर्थात ब्रह्मा बाबांवर आहे, परंतु बाबा म्हणतात कलश लक्ष्मीला दिला आहे तर तुम्ही लक्ष्मी बनता ना. अच्छा, गोड गोड. खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, श्रीमतावर लक्ष देऊन पुरुषार्थ करायचा आहे. बाबांनी जी कर्म शिकवली आहेत तीच करायची आहेत. विचारसागर मंथन करून ज्ञानाचे पॉइंट्स काढायचे आहेत. दुसरा पॉइंट आहे, आपणच आपल्याशी प्रण करायचा आहे की आम्ही बाबांच्या आठवणीमध्येच भोजन खाणार, तुम्ही से बैठू तुम्ही से खाऊ. हा वायदा पक्का निभवायचा आहे. आजचे वरदान आहे, कर्म आणि संबंध दोन्हीमध्ये स्वार्थ भावापासून मुक्त राहणारे बाप समान कर्मातीत भव. कर्म आणि संबंध दोन्हीमध्ये स्वार्थ भावापासून मुक्त राहणारे बाप समान कर्मातीत भव. स्पष्टीकरण आहे, तुम्हा मुलांची सेवा आहे सर्वांना मुक्त करण्याची, तर इतरांना मुक्त करत असताना स्वतःला बंधनामध्ये बांधू नका. जेव्हा हदच्या माझे पासून मुक्त व्हाल तेव्हाच अव्यक्त स्थितीचा अनुभव करू शकाल. जी मुले लौकिक आणि अलौकिक कर्म आणि संबंध दोन्हीमध्ये स्वार्थ भावापासून मुक्त आहेत तेच बाप समान कर्मातीत स्थितीचा अनुभव करू शकतात. तर चेक करा कर्मांच्या बंधनापासून कितपत न्यारे बनलो आहोत. व्यर्थ स्वभाव संस्कारांच्या अधीन होण्यापासून मुक्त. स्लोगन आहे, जे साधे सरळ आणि सहज स्वभाववाले आहेत ते सहज योगी भोलेनाथचे प्रिय आहेत. जे साधे सरळ आणि सहज स्वभाववाले आहेत ते सहज योगी भोलेनाथचे प्रिय आहेत. अच्छा, ओम शांती.